परार्थ पथ दर्शिनम् खलु करोति साचारतः गुरो स्मरण पंकजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आज आपला तिसरा रविवार असल्यामुळे पारमार्थिक शंका समाधानाचा, ज्याला आपण सत्संग म्हणतो, तो कार्यक्रम आहे। परमार्थाला नित्याच्या साधनेला वेळ मिळावा यासाठी खूप आटापिटा करून टाइम टेबल ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवहारातील कर्मांनाही आवर्ते घेतले जाते, परंतु तरीही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सतत येणाऱ्या चढ उतारांमुळे एक प्रकारचं नैराश्य जाणवते. अवसान गोळा करून ठेवलेले गळून पडते आणि पुन्हा साधना कमी पडते. कितीही प्रयत्न केले तरी वारंवार असे घडते आहे. शिवाय आता आपल्याला वेळ कमी उरला आहे याचेही भान एका बाजूने सतत असतेच. या घालमेलीतून कसं बाहेर पडू? साधना करणं हा आवाज कमी येतोय का? माझा आवाज पोचला सगळीकडे तर मग कोणाचाही पोहोचे, पण माझा आवाज गेली कित्येक वर्ष दबलेलाच आहे म्हणजे कधीपासून सगळ्यांना माहिती. आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं साधना करायला लागतो तेव्हा एका बाजूनी साधना साधनेतला संवेग टिकवणं, आपण साधना का करत आहोत याविषयीचं आपलं जे अभिध्येय आहे त्या अभिध्येयाकडे सतत लक्ष ठेवणं हा साधकाच्या दृष्टीनं एक कार्यक्रम चालू असतो. आणि फक्त एवढंच करायचं असतं तर सोपं असतं, परंतु तसं असू शकत नाही. त्या साधकाला व्यवहाराच्या आखाड्यात सुद्धा उतरायला लागतं. त्याला संसार वेगळ्या वेगळ्या प्रकारे जसा ज्याच्या वाट्याला आलेला असेल तशा प्रकारे हाही करायला लागतो आणि त्याच्यात कुठलीही सवलत मिळत नाही. तसं म्हटलं तर आपण खूप संसारासाठी आटापिटा करतोय म्हणून आपल्याला परमार्थात सवलत नाही, आणि खूप प्रामाणिकपणे परमार्थ करतोय म्हणून आपल्याला संसारात सवलत नाही. आपल्याला सवलत कुठेच नाही. परमार्थ आपण आपल्या आवडीने स्वीकारलेला आहे. परमार्थ करायलाच पाहिजे असं आपल्यावर कोणी बंधन लादलं नव्हतं, परंतु आपल्याला आतून कुठेतरी एक जबरदस्त जागृती आली आणि आपण ठरवलं की आपल्याला परमार्थाशिवाय आता गत्यंतर नाही. एक वेळ आपला संसार नाही झाला तरी चालेल, पण आपला परमार्थ हा अबाधित राहिला पाहिजे आणि आपण परमार्थाच्या मार्गावरच सतत अग्रेसर राहिला पाहिजे अशी आपली एक खात्री झाली. आणि अशी खात्री आपली आहे म्हणूनच आपण इतके चढउतार आपल्या जीवनात होऊन सुद्धा आज पोहोचतो या मार्गावर टिकून राहिलेले आहोत. मला असं वाटतं की प्रत्येक साधकाला जे आपला व्यवहार पण करतायत आणि परमार्थ पण करतायत त्याला ह्या संघर्षातून जावंच लागतं. रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि ही युद्धभूमी अखेरपर्यंत आपल्याला सोडून जाता येत नाही, ह्याच्यापासून पलायन नाही, कारण इथून तुम्ही जिथे जाल तिथे तीच युद्धभूमी तुमचा पाठलाग करत येणार. वेगळ्या स्वरूपात येईल पण येईलच येईल. असं असताना आपली साधना टिकवणं, साधनेतला संवेग टिकवणं हे फार मोठं आव्हान साधकांच्या समोर येतं आणि हे आव्हान अपरिहार्य आहे. याच्यातून सुटका कोणाचीच नाही. यांनी खूप प्रयत्न केला, मला हे प्रश्नकर्ते माहिती आहेत, आणि ते अतिशय प्रामाणिकपणे अतिशय समर्पणपूर्वक अशा रीतीने परमार्थ करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्ष करत आहेत. आपल्या केंद्राच्या कार्यात खूप मनापासून असं झोकून देऊन असे सहभागी सुद्धा होत आहेत. साधकांना जिथे जिथे सेवेची गरज असेल, साधकांना, साधक बंधू भगिनींना जेव्हा जेव्हा मदतीची गरज असेल तेव्हा धावून जाणारे आहेत. आपल्या स्वतःच्या व्यवसायात यशस्वी आहेत, निष्णात आहेत. आणि असं असून सुद्धा साधनेचा ध्रुवतारा, आत्मदर्शनाचा ध्रुवतारा आपल्यापासून ढळू नये यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहेत. आणि हे सर्व सांभाळत असताना आपल्या या छोट्याशा जीवनामध्ये निश्चितच घालमेल होते, ओढाताण होते. आणि ही ओढाताण अपरिहार्य आहे आणि ती व्हायलाच पाहिजे असं वाटतं. लोखंडाचे तडे खाल्ल्याशिवाय काही संतपद प्राप्त होत नाही असं संतांचं म्हणणं आहे. आपल्याला या खस्ता खाण्याखेरीज दुसरं कुठलंही गत्यंतर नाही. ह्या सगळ्या गदारोळामध्ये आपण आपली साधना सांभाळत असताना नैराश्य येणं हे सुद्धा अगदी क्रमप्राप्त आहे. आपण मनुष्य आहोत, आपल्याला असं नैराश्य येणं हे क्रमप्राप्त आहे. आपल्याला असं होणार, आपल्या मनावर हे आघात होणार. आपण जे करू इच्छित आहोत नेमकं तेच घडत नाहीये आणि त्यापेक्षा वेगळ्याच घटना घडत आहेत असं जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा त्याच्यातून नैराश्य येतो. पण हे नैराश्य एक प्रकारे सद्गुरूंनी आपल्यापुढे टाकलेला एक प्रश्न असतो, सद्गुरूंनी आपल्यासाठी पाठवलेली एक छोटीशी परीक्षा असते. कृपाळूपणाने आपलं अल्पधारिष्ट बघण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो. मला आता बोलत असताना भगवान बुद्धांच्या जीवनातली एक कथा आठवली. भगवान बुद्धांनी एका तिरिमिरीतून सर्व संसाराचा त्याग केला. त्यांना जेव्हा संसाराची या विश्वाची याच्यातल्या अशाश्वततेची दाहकता जेव्हा जाणवली, त्याचा चटका जेव्हा त्यांना पहिल्यांदा बसला तो इतका तीव्र बसला की ते तिथे त्या राजमहालात राहू शकले नाहीत, राजपुत्रपद उपभोगू शकले नाहीत. आपली पत्नी मुलगा ह्या सर्वांचा पिता जे आता ह्यांना राज्याभिषेक करण्याच्या विचारात होते त्यांचा सगळ्यांचा त्याग करून ते निघून गेले. ते निघून गेले आणि त्यांनी खूप दूरवर कुठेतरी निर्जन स्थळी जाऊन एका संन्यासाला विचारून संन्यास घेतला. त्यावेळेचे त्यांना ज्यांनी संन्यास दिला असेल ते त्यांचं नाव उपलब्ध नाही इतिहासाला. आणि संन्यास घेऊन त्यांनी साधना करायला सुरुवात केली आणि दिवस रात्र ते साधनेमध्ये होते. त्यांना कुठलाही संसार करायचा नव्हता, त्यांना शोधायचा नाद त्यांच्या पित्यानं सोडून दिलेला होता, सैनिकांनी सोडून दिलेला होता. आणि अशी साधना करून सुमारे 7-8 वर्ष झाली आणि एका विलक्षण निराशेने त्यांना घेतलं. भगवान बुद्धांच्या जीवनातला हा एक मोठा गंमतशीर प्रसंग होता. त्या निराशेने इतकं त्यांना घेरलं की ते स्वतःला न्याय देत आपण नाही आहोत असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना असं वाटलं की आपण आपल्या सगळ्या राज्याचा त्याग केला, आपण सर्व सुख जी होती ते सर्वांच्याकडे पाठ फिरवली, आपण अंतर्मुख झालो, आपण साधना करायला लागलो. कारण आपल्याला सत्याचा शोध घ्यायचा आहे, माणसाची दुःख माणसाचा मृत्यू ह्याच्यापासून बाहेर कसं पडायचं ह्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि मला आता इतके वर्ष घालवल्यानंतर काहीच नाही सापडलं, मी हे केलं काय आतापर्यंत? म्हणजे मी धड संसार पण केला नाही आणि धडी साधना पण केली नाही आणि ते जिथे बसले ते तिथून उठले. आणि आता काय करू अशा विचारात ते होते की पुन्हा जाऊ का माझ्या पित्याकडे, त्यांची क्षमा मागतो की मी चुकलो, मला घ्या संसारात पुन्हा, मी राज्यावर बसायला तयार आहे. पण एका बाजूने त्यांचं मन असं आंदोलन करत होतं आणि दुसऱ्या बाजूने त्यांनी जो निश्चय केलेला होता तो सुद्धा आढळ होता. आणि ह्या अशा कातर अवस्थेत असतानाच ते रस्त्याने जात असताना त्यांना एक पाल दिसली आणि ती पाल एक गंमतशीर कृती करत होती. एका सरोवराच्या काठाने ते चालले होते आणि ती पाल सरोवरापासून दूर यायची, आपली आपलं अंग सगळं मातीमध्ये माखायची आणि त्या सरोवरामध्ये जाऊन ती माती झटकायची आणि तिचा हे सगळं अखरीतच होतं, विपरीतच होतं, असं कधी आपणही बघत नाही. भगवान बुद्धांना सुद्धा आतापर्यंत असं कधी दृश्य दिसलं नव्हतं त्यावेळेला. आणि कथा असं सांगते की खूप वेळ तिचा तो हा कार्यक्रम बघत होते आणि त्यांनी त्या पालीला विचारलं शेवटी की तू हे काय करतेस, काय काय चाललंय, काय तुझा हा किती खोळपा. ती म्हणली मला हे सरोवर बुजवायचंय. ते म्हणले पण हे किती हास्यास्पद आहे अगं, तुझं तुझं आयुष्य केवढं, तुझा देह केवढा, तू तुझ्या अंगाला लागलेली माती झटकतेस त्या सरोवरामध्ये आणि तो सरोवर बुजणार आहे का तुझ्या या जीवनात. तर ती म्हणली मी त्याची चिंता करायचंच सोडून दिलंय, माझं काम मी करते, मी ठरवलंय की मी या सरोवराला बुजवणार आहे. मी आता नाही, माझा देह टिकणार नाही, मी मरीन, परत येईन आणि परत त्या सरोवराला बुजवायचा प्रयत्न करेन, मी सोडणार नाही. हा विचार ऐकला आणि भगवान बुद्धांना एकदम वीज चमकल्यासारखं झालं. त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या पालीने मला काय शिकवलं, हे प्रत्यक्ष हिने उपदेशच केला मला आणि मी एवढी सगळी अनुकूलता होती माझ्या साधनेला, सगळं चाललं होतं, केवळ निराशेपोटी मी हे सगळं सोडून परत निघून चाललो तो साधना, परत मी चाललो तो संसारामध्ये, करतोय काय आपण. धक्का बसला त्यांना आणि त्या धक्क्यातून पुन्हा ते साधनेला लागले. हे साधनेची 3/4 वर्ष पूर्ण झाल्यानंतरची भगवान बुद्धांची अवस्था होती. असं म्हणतात की त्यांनी पुष्कळ वर्ष, मला नक्की वर्ष किती ते कुठे सापडलं नाही, पण पुष्कळ वर्ष ते असेच एकांतात राहून साधना करत होते. जेव्हा ते प्रबुद्ध झाले, एक दिवस असा आला की ते प्रबुद्ध झाले, आपल्याला माहिती आहे ती कथा. पण त्यांनी ही कथा सांगितली त्यांच्या स्वतःच्या पूर्वजीवनाबद्दलची. मला ही कथा नेहमी प्रेरणादायक वाटते की आपण धडपडणारे साधक आहोत, आपण एका विशिष्ट प्रेरणेने कामाला लागतो, एका विशिष्ट जिद्दीने साधनेला लागतो आणि ती साधना करत असताना अचानक आपल्याला नैराश्य येतं. कधी कधी हे नैराश्य लांब वर टिकतं, एक एक महिना, दोन दोन महिना, एक एक वर्ष असं सुद्धा टिकू शकतं. पण म्हणून का आपण साधना सोडून द्यायची, आपल्याला नैराश्य पण आलेलं आहे आणि आपण परमार्थ पण करतो आहोत, ही भाग्याची घटना आहे. नाहीतर आपण पळूनच जायला पाहिजे होतं, आपण पलायनच करायला पाहिजे होतं. आपण टिकलो, आपल्यावर सद्गुरूंची केवढी मोठी अनुकंपा आहे की आपण या नैराश्याच्या गर्तेत असून सुद्धा आपल्याला स्वामीजी सांभाळतायत. आपल्या हातून साधना आपल्याला हवी तशी घडत नाहीये, पण आपल्यामध्ये ती साधना व्हावीच अशी जिद्द आहे, असा संवेग आहे. हे कोणी टिकवलं? आपण निराश असून सुद्धा आपण साधनेला येतो आहोत, आपण केंद्रात येतो आहोत, आपण सेवेत येतो आहोत, आपण साधना करतो आहोत, आपण स्वामींच्या चरणांवर नतमस्तक होतो आहोत, हे कोणी केलं आपल्यासाठी? आपल्यासाठी हे कोणीतरी करतंय, आपल्यासाठी स्वामीजी करतायत, आपली चिंता त्यांना आहे. आपण जशी एखाद्याची डोक्याला हात लावून चिंता करत बसतो तशा स्वरूपाची ती चिंता नसते, पण त्यांचं जे व्यापक हृदय झालेलं असतं त्या व्यापक हृदयामध्ये आपल्याविषयीची अनुकंपा ही अबाधित असते, तिला धक्का लागलेला नसतो त्या अनुकंपेला. आणि त्याच्यामध्ये कितीही साधक सामावले जाऊ शकतात आणि तितकीच अनुकंपा प्रत्येकाला प्राप्त होते, तितकंच प्रेम, तितका जिव्हाळा प्रत्येकाला प्राप्त होतो आणि म्हणून आपण आपली साधना कधी कधी चांगली होत नसताना सुद्धा पुन्हा पुन्हा केंद्रात येतो, आपल्याला पुन्हा पुन्हा स्वामीजी केंद्रात घेऊन येतात. आपण त्याचा आदर मात्र ठेवायला पाहिजे. आपण इथे आजपर्यंत का टिकलो? आज मला तर 30-35 वर्ष होऊन गेली, आपल्यातल्या कित्येकांना 15-15, 20-20, 25-30 अशी वर्ष होऊन गेली. आपण इथे का टिकलो? आपण इथे आपल्या डोक्याने नाही टिकलो, आपली साधना खूप उत्तम चालली आहे म्हणूनही नाही टिकलो. साधना चालली आहे पण म्हणूनही नाही टिकलो. आपण ह्यासाठी टिकलो की त्यांना आपली काळजी आहे, त्यांना आपली चिंता आहे आणि हा भाव आपला निश्चित पाहिजे, कारण ही वस्तुस्थिती आहे असं मी सांगतो. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ह्या वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे आणि ही प्रत्येक साधकासाठी आहे, याच्यासाठी कोणीही अपवाद नाही. काही साधक यायचे बंद होतात, त्यांच्यासाठी सुद्धा तीच वस्तुस्थिती आहे, कारण कालांतराने ते फिरून पुन्हा स्वामींकडे येतात. अशा किती उदाहरणं माझ्या समोर आहेत. आपल्याला निराशा येते आणि आपण त्या निराशेच्या गर्तेत असतो, पण तरी सुद्धा आपण हा मार्ग सोडत नाही, हा मार्ग सोडायचाच नाही अशा एका निश्चयामध्ये अजूनही टिकून आहोत. हे आपण नाही केलेलं, हे आपल्यासाठी आपल्या सद्गुरूंनी केलं, हे आपल्यासाठी आपल्या स्वामीजींनी केलं, आणि त्यांनी जे केलंय त्याचा आता आपण अनादर नको करायला. आपण आता त्याचा आदर करूयात. आपण आता ते लक्षात ठेवूयात की हे माझ्यासाठी स्वामीजी करतायत, माझ्या व्यक्तिगत, माझ्या अंतर जीवनामध्ये, माझ्या अंतःकरण भूमिकेमध्ये स्वामीजी ह्यासाठी कार्यरत आहेत, म्हणून मी इथून पथभ्रष्ट होत नाही. मी कसंही झालं तरी पुन्हा इथे येतो, मी पुन्हा त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवतो. हे ह्यासाठी ठेवतो की ते माझी चिंता वाहत आहेत. येऊ दे निराशा. निराशा येणं हे आपल्या प्राक्तनाचा सुद्धा भाग असतो, आपल्या नशिबाचा सुद्धा भाग असतो. एखादी व्यक्ती ही जास्त तरल असते, जास्त संवेदनाक्षम असते, तिला लवकर अशा संसारातल्या गोष्टींचा धक्का बसतो. अशा व्यक्तीला जास्त लवकर निराशा ग्रासते. पण अशी व्यक्ती सुद्धा इथे येत राहते हा केवढा मोठा चमत्कार आहे. म्हणून मला ती भगवान बुद्धांची कथा, त्याच्यावरनं मी जेव्हा ती कथा वाचली तेव्हा मी अक्षरशः रोमांचित होऊन गेलो, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती कथा वाचल्यानंतर. मला असं लक्षात आलं की आपण सुद्धा हेच करतोय. आपल्या समोरचा सरोवर तर महासागर तर खूप मोठा असेल, पण आपण तो बुजवायचाच आहे. आपल्यामध्ये निर्माण होणारे नाना विकार, आपल्याला येणारी निराशा, आपल्यामध्ये येणारं वैफल्य, ह्या महासागराला जर का बुजवायचंच असेल तर आपल्याला आपला प्रयत्न सोडून चालणारच नाही, आणि ह्या जीवनात नाही तर पुढच्या जीवनात ते चालणार. शिवाय आपल्याला वेळ कमी उरलेला आहे, असू दे जितका वेळ उरलाय तितका. स्वामीजींच्या सहवासात मिळालेला आपला एक क्षण सुद्धा शेकडो जन्मांसारखा आहे. याचंही भान एका बाजूने सतत असते, या घालमेलीतून कधी कसं बाहेर पडू, या घालमेलीतून बाहेर आपण स्वामीजीच आपल्याला पाडतील. आपण त्याला अतून नकार नको द्यायला. आपण कधी कधी स्वामीजी आपल्यासाठी जे काम करत असतात त्याला आपल्या अतून एक नकळत नकार निर्माण केलेला असतो. त्याच्यात आपला अभाव आहे असं नाहीये, पण आपल्याला एक सवय लागून गेलेली असते, आपण आपल्या निराशेलाच पुरवाळत राहतो, आपण आपल्या विफलतेलाच कुरवाळत राहतो, आपण आपल्या समस्यांनाच कुरवाळत राहतो. आणि आतून स्वामीजी काहीतरी धडपड करतायत त्याला आपण त्याच्या अलीकडे आपण एक भिंतच उभी करतो जणू. मला वाटतं तशी करूया नको. आपण आतून स्वामीजी आपल्यासाठी काहीतरी काम करतायत ह्याचा त्यांना मोकळी वाट करून देऊ. मला निराशा आली तरी असू दे, मी तुमच्याच चरणांशी येणार आहे. मला विफलता येऊ दे, असू दे, माझी साधना नाही घडली नीट, असू दे, मी तुमच्या चरणांशी येणार आहे. मला फक्त एवढंच समजतं आता, मला याच्यापेक्षा वेगळं काही समजायची इच्छा सुद्धा नाहीये. अशा एका टोकावर आपण आता जायला पाहिजे असं मला वाटतं. परमार्थ आपल्या हातून घडणारच, स्वामीजी तो घडवणारच, याबद्दल तिळ मात्रही संदेह ठेवायचं कारण नाही. आपण त्याला नकार नको उभा करायला, आपण अजून एक फार मोठं प्रश्नचिन्ह नको उभं करायला. आपण त्याच्याबरोबर वाहत जाऊ. स्वामीजी आपल्याला अजून प्रवाहित करतील आणि आपण त्या प्रवाहाबरोबर जात जाऊ. येऊ दे निराशा आणि येऊ दे विफलता. म्हणून मला असं वाटतं या घालमेलीत जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला बस फक्त इथे येत राहायचं. कम व्हॉट मे, स्वामी म्हणायचे शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो. अशा एका निर्धाराने आपण येत राहायचं आणि सगळे नकार गळून पडतात, सगळे विकल्प गळून पडतात. हा निसर्गाचा नियम आहे, हा भगवंतांनी घालून दिलेला नियम आहे, हा संतांनी घालून दिलेला नियम आहे. हे सगळं गळून पडतं आणि ते गळून पडण्यासाठी ते स्वामीजींचे जे आपल्या अतून प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामध्ये मात्र आपण यायला नको. आपण त्याला सहकार्य करू. आपण निराश न होणं हे स्वामीजींना आपण केलेलं सहकार्य आहे. आपण विफलतेच्या गर्तेत न सापडणं हे स्वामीजींना आपण केलेलं सहकार्य आहे. मला असं वाटतं की ह्याच्या ह्या भूमिकेमध्ये आपण उतरूयात. असं उतरलो तर इथे घालवत असलेला, इथे व्यतीत करत असलेला प्रत्येक क्षण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणार. क्षणाक्षणाने आणि कणाकणाने आपलं अंतर भगवंताबरोबरचं कमी कमी होत जाणार. आणि असं घडलेले तसे चमत्कार एक नाही, शेकडो हजारो लक्षावधी घडलेत आजपर्यंत परमार्थाच्या इतिहासात. आपण कसे अपवाद असू शकू त्याला? आपण अपवाद नाही होत. आपण अपवाद आहोत असं कधी कधी वाटतं, पण नाही असं वाटूनच द्यायचं नाही. असं न वाटून देणं हे आता स्वामींच्या सेवेचा एक अंग आहे. ते सेवेचं अंग आपण जर का धारण केलं तर मला असं वाटतं की ह्या निराशेतून, ह्या अस्वस्थतेतून, आपल्याला हातून वेळ निघून चाललेला आहे अशी जी घालमेल आहे, त्या घालमेलीतून आपण बाहेर येऊ असं मला वाटतं. हरी सद्गुरु कृपेने साधना व्यवस्थितपणे व प्रामाणिकपणे सुरू आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. पण अजून त्यात प्रेम येत नाही याबद्दल खंत वाटते. साधनेत प्रेम कशाने येईल? आपल्या आईबद्दल आपल्याला प्रेम केव्हा वाटायला लागलं याची काही आठवण आहे का आपल्याला? आपण तिच्या पोटातनं जन्माला आलोय वगैरे आपल्याला काही माहीत नाहीये. आपल्या लोकांनी सांगितलं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. मी अगदीच पुणेरी भाषेत बोलतो. आपण तिचं पोटचं पोर आहोत असं तिने आपल्याला सांगितलं, आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला सांगितलं, पण प्रत्यक्ष तिच्याविषयीचं प्रेम माझ्या हृदयात केव्हा जागा झालं आपल्याला शोध लागतो का? याचा तसं काही प्रेम निर्माणच करायला नाही लागलं, त्याची उत्पत्ती झाली सामान्यतःच, ते आपोआप उद्भवलं. जसं जसं आईच्या छातीमध्ये दूध निर्माण होतं तसं त्या बालकाच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं आणि हे स्वाभाविक असतं. आपली साधना जी आहे त्या साधनेबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होणारच, होत कसं नाही? कदाचित आपल्याला त्या प्रेमाचा शोध लागला नसेल. प्रेम ही सुद्धा खूप सूक्ष्म गोष्ट आहे. प्रेम गली अति साकरी, अगदी अरुंद गल्ली आहे प्रेमाची, अरुंद रस्ता आहे प्रेमाचा, आणि त्याचा आपल्याला शोध लागत नाही. आपल्याला लक्षात येत नाही आपलं साधनेवर प्रेम बसलंय, कधीच बसून गेलं आपल्याला कल्पना नाही. आपण विसरलो, आपण रोज करतो आणि आपल्याला असं वाटतं की हे काय रोजच करतोय आपण, यांत्रिकतेनेच करतोय जणू, मेकॅनिकली करतोय. तसं नाहीये, प्रेम निर्माण झालंय म्हणून आपण करतो. प्रेम इतके वर्ष त्यांनी असं लिहिलंय, व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे सुरू आहे. ही प्रामाणिकपणा सुद्धा कुठून आलं? हे काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नाही आलेलं, हा प्रामाणिकपणा प्रेम आहे म्हणूनच आलं. आपलं साधनेवर प्रेम आहे याचा अर्थ आपण रोज साधनेला बसतो, हीच त्याची सिद्धता आहे. तुमच्या साधनेवरच्या प्रेमाची ग्वाही तुम्ही ज्या दिवशी ध्यानाला बसता त्या दिवशीच दिली जाते. रोज सकाळी दिली जाते, रोज संध्याकाळी जेव्हा बसता तेव्हा दिली जाते. तुमच्या साधनेवरच्या प्रेमाची ग्वाही तुम्ही जेव्हा स्वामीजींना आठवता तेव्हा दिली जाते, आतून नकळत. रोज त्याचा पडताळा घेण्याची सुद्धा गरज नाहीये. कधी कधी प्रेम नकळत बसतं, आपल्या आईवर जसं आपलं बसलं नकळत प्रेम बसलं. काही तिचा संबंध नव्हता, आपण काही ओळखत नव्हतो, अनोळखी बाई होती. आपल्याला माहितीही नाही आपल्या आईवर आपलं किती प्रेम आहे त्याचा, कधी शोध लागतच नाही त्याचा. आपल्या सद्गुरूंवर आपलं किती प्रेम आहे याचा सुद्धा आपल्याला शोध लागत नाही, मी निश्चित सांगतो. आपलं त्यांच्यावर जे प्रेम आहे आणि त्यांनी आपल्यावर जे प्रेम केलं त्याचा एक अंश सुद्धा अजून आपल्याला उमगलेला नाही. त्या प्रेमाची व्याप्ती, त्याची खोली ह्याचा काहीही शोध आपल्याला लागलेला नाही. मी निराशेने नाही सांगत, मी खूप आनंदाने सांगतो, कारण जेव्हा यातला थोडासा अजून शोध लागेल तेव्हा आपण कुठे असू, आपण कुठल्या आंतरिक स्थितीमध्ये असू, आपण कल्पना करा. आपल्यावर त्यांनी जे प्रेम केलं ना तेच प्रेम आपल्या साधनेतून उमटतं. साधनेवरचं प्रेम अजून वेगळं काही नाहीये, आपल्याला स्वामी आठवतात ना आणि त्यांचं प्रेम लक्षात येतं ना, कधीतरी त्यांच्या आठवणीने डोळे भरून येतात ना, हेच साधनेवरचं प्रेम आहे. याच्यापेक्षा अजून साधनेवर वेगळं प्रेम साधना कवटाळून असं काही नाहीये. ते प्रेमच तुला बसवतं योग्य वेळेस साधनेला. ते प्रेमच तुझ्या मनाचा जो सगळा व्याप आहे तो व्याप कमी करतं आणि तुला अंतर्मुख करतं, तुला साक्षी बनवतं. नाम घेत असताना तुझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात, ते प्रेमच उभं करतात. त्याच्याहून वेगळं प्रेम काही नसतं. प्रेमाचं खूप बाह्य वर्णन करता येण्यासारखं सुद्धा नाहीये. प्रेम ही एक अशी घटना आहे की त्याचं वर्णन नाहीच करता येत. प्रेम ही एक आत घडलेला एक प्रचंड मोठा उत्पात आहे. तुमच्या अंतःकरणात झालेलं एक मोठं वादळ आहे प्रेम हे. आणि त्या वादळाचा आता वेगळा पडताळा घ्यायचा कशाला? आपण बसतो साधनेला, आपण आठवतो स्वामीजींना, हाच तो पडताळा. पण अजून त्यात प्रेम येत नाही बद्दल या खंत सोडून दिली की प्रेमाची किंमत लक्षात येईल. प्रेमाचं एक असं आहे की तिथे दुसरं काही चालत नाही. गुरुदेव रानड्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की गॉड इज अ व्हेरी सेल्फिश गॉड. प्रेम हे खूप स्वार्थी असतं साधनेवरचं, सद्गुरूंवरचं. की त्या स्वार्थी प्रेमाला असं असतं की त्याच्यात दुसरं काही मिलावट त्याच्यामध्ये झाली, त्याच्यामध्ये दुसरं प्रदूषण झालं की ते प्रेम निघूनच जातं, ते पाठच फिरवतं. निश्चित आपल्याला प्रेमास्पद काय आहे? आपले सद्गुरूच आहेत, त्यांनी सांगितलेला उपदेशच आहे. असं असताना खंत वाटण्यासारखं काही नाही. आपल्याला तेच रोज उठून ध्यानाला बसवतात, आपल्याला रोज तेच उठून अनुसंधानामध्ये ढकलतात असं आपण म्हणू. आपण वेगळ्या चिंतनांमध्ये असतो आणि त्याच्यातनं बकोटीला धरून पुन्हा आपल्याला अनुसंधानामध्ये आणतात, तेच आणतात. आता अजून प्रेम काय पाहिजे? हेच ते प्रेम. खंत वाटण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. हरी सद्भक्त सौभाग्यवती प्रज्ञाताई इनामदार अभंग सेवा सादर करा.
निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग. धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी तेने केले देशोधडी. आपण यासी माय बापा निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले. एकले सांडिले निरंजनी माय बापा, एकले सांडिले निरंजनी माय बापा. निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग. एकत्व पाहता अवधे लटीचे, एकत्व पाहता अवघे लटीचे, एकत्व पाहता अवघे लटीचे, एकत्व पाहता अवघे लटीचे. जे पाहे ती तुके रूप तुझे माय बापा, जे पाहे ती तुके रूप तुझे माय बापा. निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा, म्हणे गोरा तुम्हा म्हठावा कैसे काय माय बापा तुम्हा म्हठावा कैसे काय माय बापा निर्गुणाचा संग संग निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग धरिला जो आवडी तेने केले देशोधडी आपण असी माय बापा निर्गुणाचा संग संग निर्गुणाचा संग संग निर्गुणाचा संग
आपल्या गुण अवगुणांचा नीट विचार न करता दुसऱ्याच्या अवगुणांचा विचार करण्याने साधक स्वतःच्या साधनेत विघ्न निर्माण करतो असे लक्षात येते. अशा वेळी साधकाने काय पथ्य पाळावे, आपली मनोभूमिका कशी सांभाळावी, कृपया योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती असा प्रश्न आहे. आपल्या गुणांचा आणि अवगुणांचा आपल्याला खरंच नीट विचार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहेच, प्रत्येकापाशीच आहे, याला जवळपास कोणी उणे नाही. एवढंच नव्हे तर आपल्यापाशी जे अवगुण आहेत तेही अवगुण म्हणून आपल्याला भासत नाहीत, तर ती बाहेरच्या जगामध्ये टिकून राहण्यासाठी असणारी आवश्यकता अशी कित्येक जणांना वाटते. उदाहरणार्थ तुम्ही संशयी असाल तर बाहेरच्या जगामध्ये जर न फसण्यासाठी आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी संशयी स्वभाव हा आवश्यकच आहे असंच त्या व्यक्तीला वाटत असतं. आपल्यापाशी लोभ देखील असतो, पण संसाराकरता लोभाची आवश्यकता आहे असंच आपल्याला वाटत असतं. तो त्यावेळेला आपल्याला अवगुण वाटतच नाही. असे कित्येक अवगुण आहेत की ते अवगुण हे आपल्याला राखून ठेवावेसे वाटतात. साधकाला गुण आणि अवगुण हे निरूपणाच्या वेळेला समजत असतात, पण आपण ते वागवतो हे त्याच्या लक्षात खरंच येत नाही. खोटं बोलण्याची सवय देखील त्याच्यामध्येच आहे की प्रसंगी कोणत्या तरी गोष्टीतून सुटून जाण्यासाठी म्हणून थोडं इकडचं तिकडं बोललं तर काही बिघडत नाही असं बिनदिक्कतपणाने साधकाला वाटत असतं आणि तो ते करतो. त्याचं कारण ही असं की कुठतरी आपण प्रगट झालो, आपण खोटे म्हणून प्रगट झालो असं होण्याच्या ऐवजी वेळ मारून नेलेलीच बरी असं असंच प्रांजळपणा हा कमी असतो. त्याच वेळेला इतरांना ते सगळं समजत असत. म्हणजे आपला लोभ हा दुसऱ्याला कळत असतो. आपल्या ठिकाणी असणारे विविध विकार, मत्सर आदी देखील हे दुसऱ्याला समजत असतात, पण आपल्याला ते राखून ठेवणं गरजेचं वाटत असत. त्याबद्दल आपण थोडेसे सौम्यच असतो. जसं आपण कोणीही आपल्या तळहाताच्या फोडाला धक्का लागू नये म्हणून जपतो, जर काही झालेलं असेल दुखणं तर त्या दुखण्याला दुसऱ्याचा धक्का लागू नये अशी आपली इच्छा असते. आणि अगदी गर्दीतून देखील आपण आपल्या दुखण्याला लपून दुसऱ्याकडून धक्का लागू नये म्हणून काळजी घेतच चालत असतो. आपल्याला माहीत नसतं का? आपल्याला माहीत असतं हे अवगुण आहेत. अशी सोय नाहीये की एखादा जसा आरसा असावा, त्या आरशामध्ये आपल्याला आपलं रूप दिसावं, तसे आपले गुण आणि अवगुण हे आपल्याला दिसावेत अशी सोय नाहीये. आणि दुसऱ्या बाजूनी तशी सोय आहे, ती सोय म्हणजे दुसरा आपल्या बरोबर ज्या तऱ्हेने वर्तन करतो, आपल्याला लोक टाळायला लागले कोणत्याही कारणाने, आपण अप्रिय व्हायला लागलो, आपण एकटे पडायला लागलो, आपली लोकप्रियता किंवा प्रियता ही कमी व्हायला लागली, तर बऱ्याच वेळेला अशाही वेळेला व्यक्तीला असं वाटतं की मी इतका चांगला वागत असून देखील माझ्याशी लोक असे का वागतात, असंच आपलं म्हणणं असतं. पण तो तसा आपल्याकरता आरसाच असतो. त्या आरशामुळेच आपल्याला आपले अवगुण आहेत आणि म्हणून आपल्याला जगाकडून तशा प्रकारची वर्तणूक मिळते आहे हे खरं म्हणजे समजायला पाहिजे. समर्थ असं म्हणतात की जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला. प्रभू हा शेकडो डोळ्यांनी तुमच्याकडे पाहत असतो, शेकडो कानांनी तुम्हाला ऐकत असतो, आजूबाजूच्या शेकडो मनांनी तुमच्याविषयी मोजमाप करत असतो, आणि हे कोणालाच लपवता येत नाही. आपल्या गुणांचा आणि अवगुणांचा आपल्याला नीट विचार करता येत नाही, याचं कारण विचार करता आला तरी व्यवहाराची सोय म्हणून आपण ते करत नाही, आपण करू शकत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गुण आणि अवगुणांचा नीट विचार न करता दुसऱ्याच्या अवगुणांचा विचार करण्याने साधक स्वतःच्या साधनेत विघ्न निर्माण करतो. आपल्याला अवगुणांचा परिचय असल्यामुळं, आपल्यामध्येच ते असल्यामुळं आपल्याला दुसऱ्यामध्ये ते दिसतात. आपल्याला जर त्याचा परिचयच नसता तर आपल्याला दुसऱ्याच्या ठिकाणी ते दिसले नसते. बीज रूपाने आपल्या ठिकाणी अवगुण असल्यामुळं दुसऱ्याचा अवगुण आपल्याला कळतो. तुम्हाला कळतं कोण खोटं बोलतो आहे. तुम्हाला कळतं बरोबर की कोणाच्या मनात लोभ आहे, तुम्हाला बरोबर कळतं, कारण आपल्या आत लोभ असतो, त्यामुळं आपल्याला लोभाची ओळख असते, ती दुसऱ्याचा लोभ आपल्याला बरोबर कळतो. पण त्याच वेळेला आपल्या ठिकाणी काही गुण देखील असतात. जसं गुण आणि अवगुण म्हटलंय, आपल्या ठिकाणी गुणही असतात, त्या गुणांना दुसऱ्याचे गुणही कळतात. आपल्या ठिकाणी बीज रूपाने असल्यामुळं दुसऱ्याच्या ठिकाणी ते कळतात. आपण फक्त अवगुणाची मूर्ती नाही आहोत, आपल्यापाशी अवगुणही काही आहेत पण गुण काय आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि विशिष्ट प्रसंग जर सोडला तर आपण सतत अवगुणांनी वर्तन करत नाही. आपल्याला गुणांनी वर्तन केलेलं आवडतं, याचं कारण अवगुणाच्या पोटी जी अशांती असते, असुख असतं, अवगुणामुळे जी अडचण निर्माण होते समाजामध्ये ती आपल्याला सतत नको असते, अशांती नको असते, आपल्याला शांती हवी असते, सुख हवं असतं. त्यामुळे विशिष्ट मोहाचे किंवा विकाराचे प्रसंग जर सोडले तर आपल्याला गुणांबद्दल ही कल्पना असते आणि आपण त्या गुणांचा आधार घेऊन सुख, शांती, समाधान हे राखण्याचाही प्रयत्न करत असतो. असं आपलं जीवन मिश्र असतं. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला दुसऱ्याचे गुण देखील कळतात. आपण काय पाहायचे हा प्रश्न आहे. मी मध्ये एका ठिकाणी गेलो होतो, आता आठवत नाही, तर ते मला असं म्हणाले की कुठेही जर आपण गेलो तर दोन प्रकारांनी पाहता येतं असं ते मला म्हणाले. एक म्हणजे एखाद्या ठिकाणी गेलं तर तिथं कशी सुविधा आहे हे पाहता येतं, असुविधा कशी आहे हेही पाहता येतं. 100% सुविधा असेल तर पाहता येतं, 100% असुविधा असेल ते पाहता येतं. उदाहरणार्थ ते म्हणाले की सकाळ झाली, सूर्य उगवतो आहे, थंड वारे वाहत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत, दार खिडक्या उघडी टाकल्यानंतर बाहेरची झाडं डोलताना दिसत आहेत, आकाशातले रंग बदलताना दिसत आहेत, पक्षी आकाशातून उडताना दिसत आहेत. आता मी जसं म्हणतोय तसं सगळं जे जे दिसतंय ते पाहत पाहत जर तुम्ही सकाळ अनुभवली तर त्या सकाळी तुमच्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात. पण तीच सकाळ आहे, आपल्याला उठलो आपण पण एवढ्या लवकर जाग का आली, अजून जरा झोपलो असतं तर बरं झालं असतं. तुलनेने आज जरा जास्तच गार आहे, बाहेरच्या झाडांकडे लक्षच नाहीये, पक्षी उडताना देखील दिसत नाहीयेत. त्याच्याऐवजी आज कामावर जायचंय, अमुक अमुक काम आपल्याला करायचंय, कोणता ना कोणता तरी त्रास आहे, तो त्रास आठवतो आहे. तीच सकाळ, पण ती सकाळ तुमची मनस्थिती बिघडवून टाकेल. तुम्ही इथं बसलेले आहात, तुमच्या मनामध्ये इथून येताना जर विचार आला की इथल्या वाटेने किती वेळेला स्वामीजी आले आणि गेले, ते इथं बसून प्रवचन करत असत, संतांच्या पद धुलीनी पावन झालेली ही जागा आहे, इथं अनेक साधक येतात जातात, साधनेनी इथं एक वातावरण तयार झालेलं आहे, इथं प्रार्थना चालली आहे, ती प्रार्थना तुम्ही लक्षपूर्वक ऐकली, त्याचा भाव डोळ्यासमोर आला, तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या चित्तामध्ये विशिष्ट भाव निर्माण होतात. तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला एखाद्या येण्याच्या घाई गडबडीमध्ये एखाद्या बंगल्याच्या समोरच गाडी लावून तुम्ही आलात, त्यांनी बोलवलं गाडी इथं लावायची का, जरा दुसरीकडे लावा, तिथपासूनच चुकत आलात, धावत पळत आलात, पाय धुण्याच्या तिथं रांग, तुम्हाला लॅटरिनला जायचंय त्याच्याकरता रांग, कसे कसे वर आलात, नेहमीची जागा तुम्हाला मिळाली नाही, असमाधान। तुम्ही कोणत्या गोष्टीकडं, म्हणजे त्याच जगामध्ये तुम्ही कसं पाहायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे। तुमच्या समोर एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीचे ज्या गुणांचा तुम्हाला परिचय आहे, त्या व्यक्तींचे तुम्ही गुण पाहिले की ही व्यक्ती कार्यक्षम आहे, या व्यक्तीकडे जे काम सोपू ते काम तो करतो आणि ते काम यशस्वी करतो, तीच व्यक्ती तुमच्या समोर आली, बराय सांगू ते काम करतो, बाकी याला जगात दुसरं काही येत नाही, त्यामुळे अशी कामं करावी लागतात, तुमच्या मनामध्ये विचार आला। तुम्हाला समजतंय या दोन गोष्टीमुळे तुमच्याच मनस्थितीत कसा फरक पडत असेल। एखादी व्यक्ती गोड बोलतीये, नम्र बोलतीये, नम्रपणाने वर्तन करतीये, फारच शाय आहे, विशेष करून या इकडून भगिनी वर्गाकडून तर त्यांना शाय हे इतकं कळतं की बोलायची सोय नाही, शाय आहे, गोड बोल्या आहे असं तुम्ही म्हणालात, त्याच्याऐवजी एखादा नम्र आहे, तुम्हाला नम्रता कळते, तुम्ही कधी कधी कोणासमोर नम्र झालेले असता, पण तुम्हाला त्याची नम्रता खटकते, हे काय सगळ्यांपाशी नम्रपणाने वागतोय, शामळू आहे झालं असं तुम्ही त्याला म्हणालात, त्याच्याऐवजी त्याचा हा गुण घ्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणालात, माझ्यापाशी हा गुण नाहीये अशा प्रकारे मला वागता आलं पाहिजे, मला तसं बोलता आलं पाहिजे असं तुम्ही म्हणालात, त्यामुळे गुण आणि अवगुण हे दिसणार। साधक विश्वापुरतं मी बोलतोय, या साधक विश्वामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या नजरेला पडतात त्यामुळं त्या व्यक्तीवर फुली मारणारे लोक मी पाहिलेत, त्याच्यातले गुण त्यांना नाही पाहता आले, पण त्यांना दोष अशाच करता दिसले की त्यांच्या आत ते दोष आहेत म्हणून त्यांना ते दोष दिसले। जसं युधिष्ठिराला वाईट माणूस शोधायला पाठवला तर त्याला शोधताच आला नाही, दुर्योधनाला चांगला माणूस घेऊन ये असं म्हटलं तर एकही चांगला माणूस नाही म्हणून तो परत आला, अशी गोष्ट आहे। काय गुणदोष वर्णू आणि कांचे मज काय त्याचे उणे असे, असं तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्यांच्या गुणदोषांचं किती वर्णन करणार, माझ्यात काय काय कमी आहेत गुण आणि दोष, पण याच भान आपल्याला नसतं, त्यामुळं काही होत असेल तर आपली मनस्थिती खराब होते। अर्थात यांनी काय विचारलंय, अशा वेळी साधकाने काय पथ्य सांभाळावे, साधक विश्वामध्ये देखील आपण सुखाने शांतीने राहण्यापेक्षा हा असा तो तसा तो तसा तो तसा, याचा व्यवहार असा त्याचा व्यवहार तसा, कोणीच चांगलं नाही, मग स्वामीजींनी कसं सगळ्यांना आपलंसं केलं, स्वामीजींच्या भौतिकावर सगळे जमा झाले, हे सगळे जर खोटे होते आणि नीट नव्हते तर स्वामीजींनी इतक्या अयोग्य लोकांना आपल्या सकट जमा केलं, त्यांनी जमा केलं ते गुण पाहून जमा केलं, हे साधकांच्या करता पथ्य म्हणून खरंच गरजेचं आहे। साधकाने कितीतरी व्यापक व्हायला पाहिजे. ज्याला साम्य असं म्हणू, समता असं म्हणू, की आपणच सर्वांच्या अंतर्यामी नटून राहिलेले आहोत. परमात्माच सर्वांच्या अंतर्यामी नटून राहिलेला आहे, मी परमात्म स्वरूप आहे असा उपदेश जेव्हा सद्गुरु मला करतात तेव्हा मीच सर्वांच्या अंतर्यामी नटून राहिलेलो आहे आणि माझ्या अंतर्यामी सर्व विश्व आहे. गुणदोष असणारच. जिथं त्रिगुण परमात्म्यापासून निर्माण झाले, पाप पुण्य परमात्म्यापासून निर्माण झालं, रावण आणि राम दोघेही परमात्म्यापासून निर्माण झाले, त्यामुळे चांगलं आणि वाईट काय, सगळं मिळून परमात्माच असणारच आहे. पण तुम्हाला सांगतो की इथं साधक विश्वामध्ये कशी दृष्टी ठेवायची, कशी मनोभूमिका सांभाळावी असा प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगतोय. असे गुणदोष पाहण्याचा काही उपयोग देखील आहे. जसं तुम्ही व्यवहार करायला बाहेर पडलात आणि तुम्ही परमात्माच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, म्हणजे मीच सर्वत्र भरून राहिलेलो आहे आणि माझ्यामध्येच सर्व विश्व सामावलेलं आहे, अशा भावनेने तुम्ही एखाद्या लबाड माणसापाशी गेलात आणि तुम्हाला लबाड हा लबाड वाटलाच नाही तर तुम्हाला संबंधित फटका बसणार. चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला, ज्याचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं नाहीये, त्याच्याबरोबर व्यवहार करायचा नाही. बोध सांभाळणं ही एक गोष्ट आहे, बाहेरच्या जगामध्ये गुणावगुण पाहून जिथं अयोग्य आहे तिथं व्यवहार करू नका. जो चुकीचा आहे, बुडीत आहे, अशा माणसाशी व्यवहार करून घर घेण्याचा करार केला, करू नका. म्हणून गुण तुम्हाला समजूच नाहीयेत आणि दोष तुम्हाला समजूच नाहीयेत असं नाहीये. पटतंय का मी काय म्हणतोय ते? अगदी आपल्या केंद्राचा कार्यक्रम ठरवताना एकदा आम्ही स्वामीजींकडे गेलो आणि तेव्हा काही ठरलेली नावं काढून आणा म्हणायचे आणि सांगा म्हणायचे, मग त्याच्यातले ते तरी निवडायचे किंवा आम्ही निवडलेली असतील तर ठीक आहे म्हणायचे. तर स्वामीजी म्हणाले की व्यक्ती चांगली आहे पण अपयशी व्यक्तीला स्टेजवर बसू नका. समजलं तुम्हाला मी काय म्हणतोय? जो वेळ पाळत नाही त्याच्यावर बोलण्याची जबाबदारी देऊ नका. तो शेवटपर्यंत तुमचा दम खाईल, हा येतोय का येत नाही. ज्याला वेळ पाळायची सवय नाही त्याला सिलेक्ट करू नका म्हणाले बोलण्याकरता. कारण सगळीकडेच वेळ न पाळण्याची सवय आहे, तो विसरला तर काय करणार, आलाच नाही तर काय करणार. म्हणून व्यक्तिगत जे जीवन आहे ते उदार आणि उदात्त असावं आणि ते परमार्थ देखील, परमार्थाची देखील आपल्या आणि आपल्याला जो करायचे त्या परमार्थाची यशस्वीता ही उदारतेमध्ये आहे. निवडानिवड करताना तुम्हाला गुण आणि दोष पाहायला पाहिजेत. स्वामीजी म्हणायचे की साधा चहाच्या दुकानामध्ये मुलगा पाहिजे तर त्या काळ्या फळावर लिहिलेलं असतं, हर काम्यात चुणचुणीत, हुशार, कार्यतत्पर. काय तर किटली घेऊन आणि कब्बशी घेऊन जाणार रोळीमध्ये आणि चहा ओतून देणार आणि पैसे घेऊन येणार तो देखील कसा पाहिजे मुलगा, तर ते तिथे लिहिलेलं आहे. मग तो एखादा नाहीये तर त्याला घ्यायचा नाहीये, मग अवगुण आहेत त्याचे म्हणून मी जर वगळलं तर तो दोष माझ्याकडे येईल का? येणार नाही. पण साधक म्हणून इथं मात्र तुम्ही कोणाचे असे दोष आणि गुण पाहण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या व्यापक आत्मभावानी पाहायला शिका. तुम्ही व्यवहार करत नाहीयात इथं येत आहे म्हणजे. आणि तुम्हाला कृपा करून सांगतो की इथं व्यवहाराला बंदीच आहे. इथं बाहेरच्या जगामध्ये तुम्ही कोणी कोणी असाल पण ते इथं करायचं नाहीये असं मी अनेक वेळेला सांगितलंय. तुम्ही LIC एजंट असाल, तुम्ही आणि कसल्या तरी एजन्सीज तुमच्याकडे असतील, तुम्ही कदाचित बिल्डर असाल, इंटेरियर डेकोरेटर असाल, तुम्हाला सहज कोणी विचारलं तर व्यावहारिक संबंध इथं ठीक आहेत, व्यावहारिक विचारलं म्हणून. पण इथं स्वतःची जाहिरात करू नका, कारण त्यामुळं मग गुणदोष व्यक्ती हे एक असं निर्मळ विश्व ठेवा की इथं एकमेकांचा संबंध प्रेमाचा, गुरुप्रेमाचा आणि साधनेचा असेल. बाकी व्यवहार करायला बाहेर पुष्कळ मोठं जग आहे. ते गिराईक इथं शोधू नका. पण इथं अशा निर्मळ दृष्टीचा अभ्यास जर नाही केला तर आपली मनस्थिती ही नीट राहत नाही. आपल्याला मग दोष पाहणं दोष पाहणं दोष पाहणं अशी सवय लागते. कोणी कोणी म्हणत की स्वामीजी ना सगळ्यांना चांगलंच म्हणायचंय, मला तसं नाही आवडत असं कोणीतरी मला मागं म्हटलं होतं. ते त्यांचा भाव सांभाळण्यासाठी सगळ्यांना चांगलंच म्हणायचंय आणि सगळ्यांचं चांगलंच पाहायचंय. तुम्ही प्रयोग करा, तुमचा भाव प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही त्याच मार्गाचा अवलंब करा. तुम्हाला त्याच्याशी व्यवहार करायचा आहे का? नाही. मग तुम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहूच नका. तुम्ही असं जर पाहिलं तर मात्र मग सगळीकडं हे सगळं विश्व आहे हे पवित्र विश्व तुम्हाला भासेल. एरवी बाहेरच्याच विश्वातले लोक इथे येतात, त्यांचे अंगीभूत गुणदोष घेऊन येतात जसे तुम्ही तुमचे घेऊन आलेले आहात. म्हणून गुण पाहणं आपल्या आत असतात, त्या गुणांनी गुण पाहणं हे साधकांनी साधकाबरोबर करावं आणि साधक विश्वात व्यवहार करू नयेत. म्हणजे मग बाकीचा फटका तुम्हाला कुठलाही बसणार नाही, कारण तो जर नीट करत नसेल तर सगळ्या केंद्रावर येत. ते इथं करायचं नाही. असं जर केलं तर हे विश्व असं अबाधित आणि आपली दृष्टी निर्मळ ठेवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग तुम्हाला नेहमी घेईल. मग ही खोडच काढून टाकलेली चांगली. गुण पाहायचे, गुण पाहण्याचाच अभ्यास करायचा आणि अवगुण तुम्हाला समजतातच. जरा बाजूला सारा आणि गुण पाहण्याचा अभ्यास करा, कारण तुम्हाला त्याच्या कशाशीच कर्तव्य नाहीये. मग निदान चांगला भाव तरी ठेवू अशा पद्धतीने. आपल्या गुण अवगुणांचा नीट विचार न करता दुसऱ्याच्या अवगुणांचा विचार करण्याने साधक स्वतःच्या साधनेत विघ्न निर्माण करतो. अगदी खरं आहे. अशा वेळी साधकाने काय पथ्य पाळावे, आपली मनोभूमिका कशी सांभाळावी, तेच आपण सांगतो की अशी आपली मनोभूमिका जर सांभाळली तर मला असं वाटतं की एक निर्मळ रुजू असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होईल जो आपल्याला आपल्या परमार्थामध्ये प्रगतीला कारण होईल, उन्नतीला कारण होईल. हरिओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
काही निवेदन आहेत। पुढील रविवारी सायंकाळी 6 ते 7:30 या वेळात गणेशपुरम येथे आपण बाल संस्कार केंद्राचा 38वा वर्धापन दिन उत्सव परमपूजनीय स्वामीजी आणि परमपूजनीय सौ मधुराताई यांच्या पावन उपस्थितीमध्ये साजरा करणार आहोत। या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांना सस्नेह निमंत्रण। पुढील रविवारी सायंकाळी 6 वाजता स्थळ गणेशपुरम। 17, 18, 19 मे रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे। इच्छुक साधकांनी खाली सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी। एप्रिल महिन्यातल्या 2-ऱ्या पंधरवड्यात या साधकांना एकदा नमस्कार करायचा आहे। त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत। निवेदन संपली।